नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. टीबी मुक्त भारत मोहिमे खाला राज्यांत दुयेंतींची खरपणान तपासणी करपा सयत दुयेंती विशीं जागृताय जातली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. देश पावड्यार टीबी मुक्त भारत ह्या 100 दिसांच्या मोहिमेक केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांचे हस्तुकी सुरवात जाली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी व्हर्च्युअल पद्दतीन ह्या कार्यावळींत वांटो घेतलो. भलायकी खात्या खातीर अर्थसंकल्पांत भरीव तजवीज आसा. हे मोहिमेत वांटो घेतना दुयेंतींची योग्य वेळार टीबी तपासणी जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. कुडचड्यार जाल्ल्या सेक्स स्कँडल विशीं चलयांच्या सुरक्षेचो प्रस्न उप्रासला. गोंय बायलां आयोगान तशेंच गोंय भुरग्यांच्या आयोगान हे विशीं स्वेच्छा दखल घेवन कारवाय करप गरजेचें आसा अशें गोंय काँग्रेस बायलां मोर्चा अध्यक्ष प्रतिक्षा खलप हांणी सांगलां. बेटी बचाव बेटी पढाव येवजण कागदार, हे विशीं राज्यान गंभीरताय ना असो आरोप तिणें केलो. ह्या वेळार बायलां आयोगाक अध्यक्ष ना हे तिणें नदरेक हाडून दिले. अशा परिस्थितीत गोयच्या पिडीत बायलांक न्याय कसो मेळटलो असो प्रश्न तांणी उपस्थित केला. संबंधित प्रकरणाची बायलां आयोगान दखल घेवन चौकशी करून गुन्यांवकार तरणाट्यांचेर खर कारवाय करची, हे खातीर आयोगान खासा चौकशी अधिकारी नेमची अशी मागणी करपी निवेदन प्रतिक्षा खलप हांणी केला.
म्हणजे तोय स्वतः त्या टायमार 18 वर्सांचो आसतलो. चलयेन जेंका तो जे कशें करून तेणी ट्रॅप केला आसतले, दे मायट बी फ्रॉम स्कूल, कॉलेज, तेजी बॅचमेट्स, गांवांतली वाड्या वयली खंयची हे आमकां खबर ना. पण अशा कंडिशनान जेन्ना मायनर इनवॉल्व आसपाची शक्यता आसा, हांगा खरो रोल प्ले करूंक जाय आनी एक्चुअल भायर सरूंक जाय आनी सुवो मोठो कॉग्निझन्स घेवंक जाय तो म्हणजे गोवा स्टेट कमिशन फॉर विमन आनी गोवा स्टेट कमिशन फॉर चायल्ड.
इतले मजगती आम आदमी पक्षाचे मुखेली अरविंद केजरीवाल हांणी ह्या प्रकरणात घुसपल्ल्या तरणाट्याचेर कडक कारवाय करची अशी मागणी केल्या. ह्या प्रकरणाची चौकशी कुडचडे पुलिसांनी आता क्रायम ब्रांची कडेन सोपयल्या. बंकीमचंद्र चटर्जी हांच्या वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताक 150 वर्सां पुराय जावपाच्या इतिहासीक खिणा निमतान आयज सरकारी कार्यालयां तशेंच शिक्षणीक संस्थांनी परतून वंदे मातरम चे सामुहीक गायन जातले. सरकारी कार्यालयां, शिक्षणीक संस्था, पंचायती, नगरपालिकांसयत भौशीक स्थळांचेर आयज सकाळी 10:15 वंदे मातरमचे गायन करचे असो आदेश सर्वसाधारण प्रशासन फाट्यान जारी केला. ह्या निमतान वर्सभर कार्यावळी घडोवन हाडपाचो निर्णय केंद्र सरकारान घेतिल्लो. ऑल गोवा टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनान विद्यार्थ्यांक प्रशिक्षण दिवपा खातीर स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी बोर्डाच्या वाणिज्य महाविद्यालयाकडेन समजिकायेची कबलात केल्या. शिक्षणीक मळार उद्देगामधलो फरक पयस करपा खातीर म्हत्वाचे पावल उबारून असोसिएशनान स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी बोर्डाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स फोंडा हांचे कडेन समजिकायेची कबलात केल्या. असोसिएशनाचे अध्यक्ष श्रीपाद परब, इंटर्नशीप फॅसिलिटेटर राजेंद्र नार्वेकार आणि गुरुनाथ पाटण हांचे वांगडा इंटर्नशीप आणि कोचिंग सुविधा दितले. इंटर्नशीप काळात सहभागी विद्यार्थ्यांची शिस्त, वेळ पाळप आणि व्यावसायिक आचरण सुनिश्चित करपा खातीर योग्य यंत्रणा स्थापन करपाचे दोनूय वटांनी मान्य केला. हे भागीदारीतल्यान कर, लेखा आणि वाणिज्य या व्यवहारीक तासांकडेन मोलादीक हातांनी संपर्क मेळटलो, जाका लागून तांची रोजगार क्षमताय आणि व्यावसायिक कुशळटाय वाढटली अशी आस्त आसा. गोयात सध्या काजूचो परमळ आणि घमघम गावगिऱ्या वाठारांनी पळोवपाक मेळटा. गोयची फेणी, हुर्राक तशेंच निरो ह्या दिसांतले गोयकारांचे आवडटे पेय. गोयात आयिल्ले पर्यटक लेगीत गोयचे फेणीक पयले प्राधान्य दिता. तर अशा ह्या काजूच्या हंगामान गोयात सध्या नेट धरला. सध्या 35 लिटर हुर्राकाचे मोल 3,000 रुपया जाल्यार 35 लिटर फेणीचे मोल 4,000 रुपया तशेंच 1 लिटर निरो 100 ते 150 रुपया इतलो आसा. काजूच्यो बियो 170 रुपया किल आसा. हे शिवाय काजूचे बिबे हांकां बरीच मागणी आसा. 500 रुपयांक 100 बिबे सध्या बाजारांत उपलब्ध आसा. काजूची शेती करप आतां काळा प्रमाण म्हारग जाला. मात पयलीं पासून आमच्या जाणट्यांनी ही काजूची पिकावळ घेवन ही परंपरा आमचे कडेन सोपयल्ल्यान आमी काजूचे पीक घेता अशी माहिती आमकां पारशेचे काजूचे शेतकार प्रकाश साळगांवकार हांणी दिली. छत्तीसगडात जावपी पयल्या खेलो इंडिया आदिवासी खेळा सर्तीत गोयचे 62 खेळगडे वांटेकार जातले. ही सर्त 25 मार्च ते 6 एप्रील मेरेन जगदाळपूर आनी सुरगुजा हांगा जातली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांचड तापमान 33.5 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 25 अंश सेल्सियस इतले नोंद जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.